अध्याय 10वां श्लोक क्रमांक 2। श्लोक पुढील प्रमाणे आहे। नमे विदु सुरगना प्रभावं न महर्षय, अहम हि आदि देवानां महर्षिनाम च सर्वश। कृपया पाठीमाग न म्हणावा या श्लोकाचा शब्दार्थ। न कधीच नाही, मे माझे, विदु जाणतात, सुरगणा देवता, प्रभावम उद्गम अथवा ऐश्वर्य, न कधीच नाही, महर्षय महर्षिगण, अहम मी, आदि आदि, ही निश्चितच, देवानाम देवतांचे, महर्षीनाम महर्षींचा, च सुद्धा, सर्वशा सर्व प्रकारे। श्लोकाचा अर्थ व भाषांतर श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे। श्लोकाचा अर्थ, माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचीही मूळ मीच आहे। तात्पर्य, ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे स्वयं परमेश्वर आहेत, त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत। या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात की मीच सर्व देवतांचे आणि महर्षींचे आदि कारण आहे। मोठ्या मोठ्या देवता आणि महर्षी सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत, त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्यांचे स्वरूपही समजू शकत नाही। मग या सूक्ष्म ग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे? कोणीही जाणू शकत नाही की कशासाठी भगवंत मानव सदृश रूपात या भूतलावर आवृत होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करतात। म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही। देवदेवता आणि महर्षींना सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच ठरले आहे। श्रीमद भागवतातही स्पष्टपणे म्हटले आहे की मोठ्या मोठ्या देवता सुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत। ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व निराकारवादाचा विरुद्धार्थ निष्कर्ष काढू शकतात। भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाहीत अशा कोणत्या तरी वस्तूंविषयी निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने कल्पना विलास करू शकतात, परंतु अशा मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही। या ठिकाणी भगवंत अप्रत्यक्षपणे म्हणतात की जर कुणाला परम सत्य जाणून घ्यायचे असेल तर पहा, मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे, मीच परम सत्य आहे। मनुष्यांनी हे जाणणे आवश्यक आहे। स्वयं उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते विद्यमान असतातच। सच्चिदानंद स्वरूपात श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद भगवद्गीतेतील आणि श्रीमद भागवतातील उपदेशांच्या अध्ययन करून वस्तुता जाणू शकतो। भगवंतांच्या अपार प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते, परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्य अवस्था प्राप्त करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही। अनेक लोक श्रीकृष्णांच्या स्वरूपस्थिती जाणू शकत नाहीत। यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्याकरता श्रीकृष्ण आपल्या अहितुकी कृपेमुळे अवतरित होतात. भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्णच आहेत. भगवत भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्मरूपाची पर्वा करत नाहीत, कारण आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळे ते तत्काळ भगवंतांना शरण जातात आणि श्रीकृष्णांच्या अहितुकी कृपेमुळेच त्यांना श्रीकृष्णांचे ज्ञान होते. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, तर त्याची आपण आराधना केली पाहिजे. ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि परतत्व आहेत. याची महर्षी सुद्धा स्वीकार करतात. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलम् श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपां सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिका कान्ता राधा कान्ता नमोऽस्तु ते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वञ्चकल्पतरुभ्यस्य कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पङ्गुर्लङ्घयते गिरं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं परमानन्दमाधवम्. नमे विदु सुरगना प्रभावं न महर्षय अहम हि आदि देवानां महर्षिनां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. हरे कृष्ण. तर आजच्या रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण भगवद्गीतेमधील 10व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकावरती चर्चा करणार आहोत. आणि या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण हे स्पष्ट करतायत की त्यांना कोण जाणू शकतं, किंवा याच्याच विरुद्ध त्यांना कोण जाणू शकत नाही. भगवद्गीतेच्या सुरुवातीच्या अध्यायांमध्ये ज्या वेळेला अर्जुन श्रीकृष्णांच्या समोर उपस्थित आहेत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती, त्यावेळेला ते भगवंतांना अनेक कारण देत आहेत युद्ध न करण्याचे. आणि हे सांगत असताना अर्जुन भगवंतांसमोर अनेक तर्क आणि वितर्क करतायत. मात्र थोड्या वेळाने स्थिती अशी होते की त्यांचे सर्व तर्क आणि वितर्क हे अपयशी ठरतात, स्वतःचं समाधान करून घेण्याकरता, त्याचबरोबर भगवंतांची संतुष्टी करण्याकरता. आणि पुढं श्री अर्जुनांना समजतं की आता माझ्यासमोर एकच पर्याय आहे, आणि तो पर्याय म्हणजे भगवंतांना मी जो आत्तापर्यंत माझा मित्र किंवा माझे बंधू समजत होतो त्यांना गुरु म्हणून स्वीकारणं आणि त्यांना शरण जाणं. आणि मग कार्पण्य दोषो पहता स्वभावा पृष्ठामी तर्म धर्म समूढ चेता. मग या स्थितीमध्ये अर्जुन भगवंतांना पूर्णपणे शरणागत होतात आणि म्हणतात की हे भगवान श्री कृष्ण, मी आतापर्यंत तुम्हाला माझा मित्र, आमचे सखा किंवा सहचर किंवा आमचे बंधू म्हणून समजत होतो, क्षमा करा मला, मी पूर्णपणे हतबल झालेलो आहे, उदासीन झालेलो आहे आणि पूर्णपणे गोंधळून गेलो आहे. मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारत आहे, तुम्ही मला सांगा की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, काय योग्य आहे माझ्याकरता आणि काय अयोग्य आहे. तर भगवद्गीता जाणून घ्यायची असेल तर ही प्रथम पात्रता, पहिली पात्रता आहे. आणि ज्या वेळेला आपण भगवद्गीता जाणून घ्यायचं म्हणतो म्हणजेच भगवंतांना जाणून घेणं होय. भगवद्गीता हे भगवान श्री कृष्णांच्या मुखातून आलेलं गीत आहे, म्हणून त्याला नाव आहे भगवद्गीता. आणि काहीच दिवसांपूर्वी जी मोक्षदा एकादशी झाली त्या दिवशी ही गीता जयंती देखील होती. हा तो दिवस ज्या दिवशी गीता सांगितली गेली. तर भगवद्गीता जाणणं असेल म्हणजेच भगवंतांना जाणणं असेल तर आपण प्रथम गुरूंना स्वीकारलं पाहिजे. आणि गुरूंना स्वीकारणं म्हणजे काय? तर पूर्णपणे गुरूंना शरण जाणं. आता हो, गुरु म्हणजे कोण हा एक वेगळाच महत्वाचा विषय आहे. एवं परंपरा प्राप्तम, की गुरु हे भगवंतांचे ते प्रतिनिधी आहेत जे गुरु शिष्य परंपरेतनं येतात. जसं श्रील प्रभुपाद अतिशय नम्रपणे सांगतात की ही हजारोंमध्ये अशी एकमेव भगवद्गीता आहे जी गुरु शिष्य परंपरेतनं आलेली आहे. म्हणजेच ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना सांगितली, ती ब्रह्मदेवांनी आपले पुत्र नारद मुनी यांना सांगितली, नारद मुनींनी आपले शिष्य व्यासदेवांना सांगितली, व्यासदेवांनी आपले शिष्य मध्वाचार्य यांना सांगितली आणि अशी ही गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आणि या गुरु शिष्य परंपरेतील प्रमुख गुरु श्रील प्रभुपाद आहेत, जे या गुरु शिष्य श्रृंखलेमध्ये 32वे आहेत. आणि ही गुरु शिष्य परंपरा भगवद्गीतेच्या सुरुवातीला दिलेली आहे. त्यामुळं 5000 वर्षापूर्वी भगवान श्री कृष्णांनी अर्जुनांना जी भगवद्गीता सांगितली आणि ती ऐकल्यामुळं अर्जुनांना जो फायदा झाला तोच फायदा आपल्याला आज देखील होऊ शकतो. कारण तीच भगवद्गीता जशी आहे तशी आपल्या समोर श्रील प्रभुपाद यांनी प्रस्तुत केलेली आहे. तर पहिली गोष्ट आपण ही शिकतो की आध्यात्मिक ज्ञान घेण्याकरता गुरुची आवश्यकता आहे. आणि जेव्हा गुरु म्हणतो त्यावेळेला हे गुरु प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतनच आले असले पाहिजे. नाहीतर तुकाराम महाराज सांगतात, ऐसे संत झाले कळी, कली म्हणजे कलियुगात ऐसे संत झाले कली, तोंडी तंबाखूची नळी. असं नाही चालणार. गुरु हे काही फॅशन नाही आहेत. प्रभुपाद म्हणतात की या कलियुगामध्ये एक फॅशन आली आहे, जसं प्रत्येक लोक कुत्रा पाळतात तसं प्रत्येक जण एक गुरु पण करतात. प्रभुपाद म्हणायचे गुरु ही काही फॅशन नाही आहे. हा, जर का तुम्ही मोठ्या शहरांमध्ये गेला किंवा आता कोल्हापूरमध्ये पण हे येत चाललंय आणि सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला फिरायला गेला तर लोक कुत्री घेऊन फिरत असतात. पूर्वी भटक्या विमुक्त जातीचे लोक फिरत होते, आता मोठी मोठी लोक पण फिरतात कुत्री घेऊन. आणि हो, हे कुत्री तुमच्या माझ्यापेक्षा भाग्यवान हो, कारण ते 8-8, 10-10 लाखाच्या गाडीतनं उतरतात. आणि ह्यांचा रुबाब केवढा, आणि त्या कुत्र्यावरती गर्व होऊन मालकाचा रुबाब केवढा की पहा माझा कुत्रा केवढा आलिशान आहे. मग काही कुत्र्यांचे कान एवढे लांब लटकते असतात, तर काहींचे पाय उंच असतात, काही लोकांची हेअरस्टाईल अशी असते की जणू काही इथं त्यांना मोठं काहीतरी दोन शेंड्या काढलेल्या आहेत वगैरे वगैरे. तर गुरु ही काही कुत्रे सांभाळण्यासारखी फॅशन नाही आहे. गुरु हे अतिशय गंभीर गोष्ट आहे. गुरु स्वीकारणं किंवा गुरूंना शरण जाणं, आणि गुरूंना शरण जाणं म्हणजे काय, की मी एक नंबरचा मूर्ख आहे, मला चांगलं वाईट बरोबर चुकीचं काही कळत नाहीये, तुम्ही माझ्या जीवनाचा हेतू आणि माझ्याकरता सर्वात श्रेयस्कर जे आहे त्याचं मला मार्गदर्शन करा आणि तुम्ही सांगितलेल्या तत्वांवरती मी माझं जीवन जगीन. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदात श्रील प्रभुपाद खूप सुंदररित्या सांगतात. श्रील प्रभुपाद सांगतात की या भौतिक जगातून मुक्तता जर का हवी असेल तर एकमेव त्याला उत्तर आहे, ते म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य, भगवान श्री कृष्ण यांना पूर्णपणे समर्पित होणं हे एकमेव उत्तर आहे. आता प्रश्न असा येईल की भगवंतांना पूर्णपणे शरण जाणं म्हणजे काय. प्रभुपाद खूप सुंदररित्या सांगतात, भगवंतांना पूर्णपणे शरण जाणं म्हणजे त्यांची इच्छा जाणून घेणं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन आखणं. आता भगवंतांची इच्छा कशी जाणून घ्यायची हो, तर गुरु आहेत. आणि प्रभुपाद सांगतात की भगवंतांची इच्छा तुमच्या आणि माझ्यासारख्या साधकांकरता काय आहे, तर गुरूंनी दिलेले नियमांचं पालन करणं हीच एका साधकाकरता एका नवशिख्याकरता अध्यात्मामध्ये भगवंतांची इच्छा आहे. तर आपल्याला दिलेले 4 नियम किंवा आपण जे काही गुरुंसमोर वचन घेतलं आहे, चार नियम पालन करायचे, कुठले आहेत ते? अवैध स्त्री संघ किंवा पुरुष संघ नाही, मांसाहार नाही, जुगार नाही आणि नशापान नाही. आणि जेव्हा आपण नशापान म्हणतो त्यावेळेला त्यामध्ये कॉफी आणि चहा हे देखील येतं. हा तर हे चार नियम आणि त्याचबरोबर महत्वाचे कुठले, तर रोज न चुकता 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. तर हे नियम जे गुरु आपल्याला देतात तेच आपल्यासारख्या नवशिक्या साधकांकरता भगवंतांची इच्छा आहे. आणि हे पालन करणे म्हणजेच भगवंतांना शरण जाण्याकरता अनुकूलता दाखवणे किंवा त्या शरणागतीच्या विधीला सुरुवात करणे होय. त्यामुळं ही भगवंतांची इच्छा आहे जी गुरूंनी आपल्या समोर मांडली आहे. आणि हे जर का आपण पालन करू तर आपण त्या शरणागतीच्या विधीमध्ये ऑलरेडी सुरू केलेली आहे ती विधी. तर भगवंतांना किंवा भगवद्गीता जाणायची असेल तर गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. गुरु हे प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतनं आले असले पाहिजे. आणि गुरूंनी दिलेले नियम किंवा सांगितलेले आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या आपण काटेकोरपणे पालन केल्या पाहिजेत. हे आहे मूळ बेसिक क्वालिफिकेशन किंवा पात्रता भगवद्गीता जाणण्याकरता. आणि भगवद्गीता कोण जाणू शकतं आणि कोण जाणू शकत नाही, तर भगवंताच्या श्लोकात सांगतात नमे विदु सुरगना, की देवी देवता पण मला जाणू शकत नाहीत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणतात प्रभावम न महर्षयम, महर्षी लोक जे ज्ञानी आहेत, जे विद्वत्तेची पराकाष्ठेला पोचलेले आहेत, जे तर्कशास्त्रामध्ये माहिर आहेत, हा हे लोक पण मला जाणू शकत नाहीत. मग आपण कोण आणि आपण कसं भगवंतांना जाणू शकू हो? तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की भगवंतांना जाणण्याकरता एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे गुरूंचा आश्रय. यस्य प्रसादा भगवत प्रसादो, की जर का आपण गुरूंना प्रसन्न केलं तर भगवंत प्रसन्न आहेत. आणि जर का आपल्या कृतीमुळे गुरु नाराज झाले, ते दुखावले, तर भगवंत दुखावले आहेत. हे साधं सोपं लॉजिक आहे. अनेक साधकांना हा प्रश्न असतो की भगवंत आमच्यावरती प्रसन्न आहेत की नाहीत कसं समजायचं. गुरु प्रसन्न असतील तर भगवंत प्रसन्न आहेत. मग प्रश्न पुढचा येतो की आमचे गुरु आमच्यापासून दूर आहेत, गुरु प्रसन्न आहेत की नाहीत हे कसं जाणायचं. गुरूंनी दिलेल्या आपल्याला उपदेश जर का आपण काटेकोरपणे पालन करत असू तर गुरु प्रसन्न आहेत. आणि जर का ते पालन करण्यामध्ये आपण टंगळ मंगळ करत असू तर समजणं की गुरु आपल्यावरती तेवढे प्रसन्न नाहीत. परवाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी एक अतिशय पवित्र तिथी आहे, ती म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा तिरोभाव दिवस, जे श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज आहेत. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या जीवनाद्वारे हे दाखवून दिलं की त्यांना सर्वात प्रिय गोष्ट एकच होती, ती म्हणजे गुरूंनी दिलेल्या आदेशाचं पालन. आणि ज्या वेळेला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी श्रील प्रभुपादांना सांगितलं की पाश्चात्य देशामध्ये जाऊन इंग्लिश भाषेमध्ये भगवद्गीतेचा प्रचार कर, आणि ही आज्ञा प्रभुपादांनी जीव की प्राण म्हणून स्वीकारली. आणि वयाच्या 70व्या वर्षी आणि त्याच्या पुढे अवघ्या 11-12 वर्षात त्यांनी हे भगवद्गीतेचं शुद्ध ज्ञान अख्ख्या जगभरात पसरवलं. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर खूप सुंदर गोष्ट सांगतात. ते सांगतात, एकदा एक श्रीमंत वडील आपल्या मठ्ठ मुलाला गणित शिकवण्याकरता महागडा शिक्षक आणतो. हे बहुतेक वेळेला हे असं असतं की श्रीमंत वडील आणि मठ्ठ मुलगा का, कारण आवश्यक नाही आहे नक्कीच. खरं अनेकदा आई वडील जे विशेष करून कष्टातनं वर आलेत, त्यांची इच्छा असते की आता माझ्या मुलाला काही कष्ट पडता कामा नाहीत बघा, आणि अशा भावनेमध्ये ती मुलं थोडी फार वाया जातात. अख्ख्या अमेरिकेमध्ये जे पूर्ण हिप्पी संस्कृती म्हणता येणार ना, हिप्पी विकृती जी आली ती याच धोरणामुळं, की आई वडिलांची इच्छा होती आम्ही खूप कष्ट सहन केलेत ते आता मुलांना होता कामा नाही, आणि यातनं ती मुलं वाया गेली. तर हे वडील आपल्या मुलाला गणित यावं, कारण तो सारखा सारखा गणितामध्ये लाल गोळे आणत असतो. अनेक जणांची आपली ही स्थिती असायची, आणि त्यामुळं हे वडील या शिक्षकाला आणतात, आणि शिक्षकाला पगार चांगला जंगी असतो, 15,000 रुपये देत असतात महिन्याला. त्याचं एकच काम शिक्षकांचं की सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास मुलाला गणित शिकवायचं, आणि शिक्षक मधल्या वेळेत कुठंतरी गेले तर वेळेत परत येणार नाहीत किंवा पळून जातील, दुसरी कुठली चांगली ऑफर आली तसं होता कामा नये म्हणून पूर्ण वेळ शिक्षकांनी घरातच थांबायचं. त्याच्याकरता 15,000 रुपये राहायची सोय, खायची पण सोय, काही काळजी करायचं नाही. हे शिक्षक पूर्ण जीवाची पराकाष्ठा करून या मुलाला गणित शिकवायला लागतात. गणित शिकवत असताना ते या मुलाला सांगतात कुठल्याही एका गणिताचा सिद्धांत, फॉर्म्युला सांगतात, आणि मग त्या सिद्धांतावरती आधारित त्या मुलाला अनेक गणित करायला देत असतात, आणि पाहत असतात की त्याला तो सिद्धांत समजलाय का नाही, आणि त्याच्यावरती आधारित तो व्यवस्थित गणित करतोय की नाही. एका पाठोपाठ एक दिवसापाठोपाठ दिवस हे चालू असायचं, आणि अनेकदा शिक्षक मुलाला ओरडायचे, तुला कळत नाहीये हे असं कसं, मी तुला आत्ताच तो सिद्धांत काय आहे ते सांगितला. आणि असं करत कधी ओरडायचे, कधी हळूच हलकं मारायचे, आणि भरपूर सराव होण्याकरता भरपूर गणित द्यायचे त्याला. थोड्या दिवसांनी हा मुलगा उबला, त्याच्या डोक्यामध्ये काही कळायला तयार नव्हतं, मात्र हे त्याला कळलं की माझ्या वडिलांनी या शिक्षकाला 15,000 रुपये पगार देऊन ठेवलंय आणि हा गणित माझ्याकडनं सोडवून घेतोय, मग उपयोग काय, मग काय मज्जा काय राहिली यामध्ये. हा मुलगा आपल्या वडिलांना जाऊन कंप्लेन करतोय, बाबा हे काय खरं नाही, तुम्ही त्यांना 15,000 रुपये देऊन गणित करायला ठेवलं आणि ते माझ्याकडनंच गणित करून घेतायत, उलट ओरडतायत, मारतायत. वडील पण भडकले, ते पण त्या शिक्षकासमोर आले, ते म्हणले मूर्ख आहात तुम्ही, तुम्हाला पैसे मी कशा करता देतोय, अहो गणित तुम्ही सोडवली पाहिजेत. शिक्षक म्हटले मला ह्याची आवश्यकता नाहीये, मला सगळे येतंय, गणित शिकणं ह्याची आवश्यकता आहे, आणि मी पैसे घेतोय मग मला पैसे घेऊन स्वतः गणित करण्यात काय रुची नाहीये, तुमच्या मठ्ठ मुलाला गणित यावीत आणि त्याचे शून्य गणितातले कमी व्हावेत लाल अक्षराचे, ही आहे आमचा उद्देश. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर खूप सुंदररित्या सांगतात की अनेकदा भक्तीमध्ये आल्यानंतर आणि गुरूंचा स्वीकार केल्यानंतर शिष्य कधी कधी अनेकदा कंप्लेन करतात, तक्रार करतात या मुलासारखे, काय गुरु केवढ्या सेवा दिल्यात, सकाळपासून रात्रीपर्यंत सेवाच करत असतो, ही सेवा पुस्तक वितरणाची सेवा आहे, त्याच्यानंतर प्रवचन द्यायची सेवा आहे, त्याच्यानंतर अमुक सेवा आहे, किचन मधली सेवा आहे, त्याच्यानंतर मॅनेजमेंटची सेवा आहे, त्याच्यानंतर मग लहान मुलांना शिकवण्याची सेवा आहे, त्याच्यानंतर घरामध्ये बायका मुलांकडे बघण्याची सेवा, किती सेवा. छा हे काय बरोबर नाही, गुरुंनी सेवा द्याव्यात, खरं एवढ्या पण सेवा नको तो? भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की गुरु सेवा देत नाहीयेत, त्यांना काहीही आपल्याकडनं सेवा करून घ्यायची गरज नाहीये. ह्या ज्या सेवा तुम्ही आणि मी साधक म्हणून ज्या करतोय त्या सेवा गुरूंकरता नाहीयेत किंवा भगवंतांना पण तिची आवश्यकता नाहीये, ती आपल्या शुद्धीकरणाकरता आहेत. का? कारण आपण जर का सेवा नाही केल्या तर आपण काय करणार? इंद्रिय तृप्तीच करणार, कारण आपण बद्ध जीव आहोत. त्यामुळं 24 तास जर का एखादा साधक सेवेमध्ये मग्न असेल तर ती सर्वोच्च कृपा आहे, आणि ती सर्वोच्च कृपा भगवंत आणि गुरूंनी त्या साधकावरती दिलेली आहे. सेवा आपण गुरूंच्या प्रसन्नतेकरता करत नाही किंवा भगवंत आणि गुरूंवरती उपकार म्हणून करत नाही, तर हे महत्वाचं आहे. त्यामुळं भक्तीमध्ये आल्यानंतर कुठलीही सेवा असेल ती सेवा आपण एक बोका जसा लोण्यावरती झडप मारतो तशी झडप मारून घेतली पाहिजे. खरं अनेकदा उलटं दिसतं, अनेकदा सेवा म्हटल्यानंतर साधक पळून जातात, सेवा म्हटल्यानंतर साधक म्हणतात ही माळ पूर्ण होऊ दे मग येतो. अहो, खरं माळ पूर्ण होऊ दे म्हणजे काय? आपण महामंत्र म्हणतोय याचाच अर्थ काय आहे? हे भगवंता कृपया मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. इकडं म्हणतोय भगवंता सेवा द्या सेवा द्या सेवा द्या सेवा द्या, आणि कोणतर आलं प्रभूजी सेवा आहे, थांबा भगवंता सेवा द्या सेवा द्या सेवा द्या सेवा द्या. नाही, ह्याचाच अर्थ हे आहे की भक्तीचं जे मूळ आहे, मूळ सिद्धांत आहे, तोच समजण्यामध्ये आपण काहीतरी गडबड केलाय. हो, आणि सर्वोच्च सेवा आहे की भगवंतांच्या पवित्र नावाचा जप करणं, आणि ही सेवा सकाळी केली पाहिजे. इतर सेवेंमध्ये त्याचा अडथळा येता कामा नाही. तर इथं या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्ञानी महर्षी लोक भगवंतांना समजू शकत नाहीत त्यांच्या तर्क आणि वितर्क याच्याद्वारे. भगवंतांना समजायचं असेल तर गुरूंचाच आश्रय घेऊन त्यांनी दिलेल्या शिकवणींचं पालन करणं. स्वतः भगवान श्री कृष्णांनी देखील त्यांच्या उदाहरणाद्वारे हेच दाखवलं. भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये खूप सुंदर अशी ही कथा आहे, ज्यामध्ये व्यासदेव हे सांगतायत की कशा प्रकारे श्री कृष्ण आणि श्री बलराम हे वयाच्या एका मर्यादेपर्यंत आल्यानंतर मग ते गुरूंच्या आश्रमामध्ये राहायला जातात. आणि भगवान श्री कृष्ण यांचे गुरु कोण? सांदीपनी मुनी. तर सांदीपनी मुनी यांच्या आश्रमामध्ये हे राहायला जातात, आणि तिथं सर्व इतर गुरुकुलची जी मुलं आहेत, गुरुकुली आहेत, त्यांच्यासारखे हे राहतात. आणि गुरूंच्या आश्रम मध्ये राहणं म्हणजे तपस्या. तपस्या का? तपस्या ह्या करता की आपण भगवंतांच्या जवळ जाऊ, आपण आपलं अस्तित्वाचं शुद्धीकरण करू. आणि कशा प्रकारे भगवान श्री कृष्ण आणि बलराम हे तपस्या करतात? रोज पहाटे उठून साधना करणं, आणि मग रोज जे काही दिनक्रम असेल त्यामध्ये वेगवेगळ्या क्लासेसना जाणं, शाळेमध्ये गेल्यासारखं गुरूंनी जे काही शिकवलंय त्याची उजळणी करणं, मग गुरूंच्या प्रसन्नतेकरता जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडून आणणं, या सर्व सेवा श्री कृष्ण आणि बलराम करतात. आणि 64 दिवसामध्ये 64 विद्या पूर्णपणे ते अंगीकरण किंवा त्यामध्ये पारंगत होतात. आणि ह्या विद्या काय? तर चित्रकलेची विद्या, गायनाची विद्या, शस्त्र चालवण्याची विद्या, एखादी गोष्ट स्मरणामध्ये ठेवण्याची विद्या, या सगळ्यामध्ये ते एक्सपर्ट होतात. गुरूंनी इकडे शिकवलं की लगेच पुढच्या क्षणी ते एक्सपर्ट झालेले असायचे. हा, त्यांना कम्प्युटर 21 अपेक्षित, गाईड किंवा चाटे क्लासेस असं काहीही लागायचं नाही। हा आणि या सर्व विद्यामध्ये पारंगत झाल्यानंतर ज्या वेळेला गुरूंचा आश्रम सोडून परत घरी जायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी गुरूंच्या चरणावरती दंडवत घातला आणि नम्रपणे गुरूंना विचारलं की गुरुवर्य आमच्याकडून तुम्हाला काय गुरुदक्षिणा अपेक्षित आहे। सांदीपनी मुनी यांनी जाणलेलं की हे दोघ जण सामान्य नाहीयेत, हे असामान्य असे आहेत, हे भगवंतच आहेत, म्हणून या दोघांचाही गुणगौरव यांची ख्याती सर्व दिशेमध्ये सर्व काळाकरता पसरावी अशीच गुरुदक्षिणा त्यांनी देखील या दोघांकडे मागितली। आणि सांदीपुनी मुनी म्हटले की माझे मुलं ही जन्मताच ती लहान असतानाच मृत्युमुखी पडली, ती मेली, ते यमराजांच्या दरबारामध्ये गेली, आम्हाला कधीच मातृत्वाचा आस्वाद घेता आला नाही, त्यामुळं तुम्ही मला ही गुरुदक्षिणा द्या की माझी यमदरबारामध्ये गेलेली मुलं त्यांना तुम्ही परत घेऊन या। ही गुरुदक्षिणा आपल्याला कोणी मागितली तर नाहीत, कारण आपले गुरु कृपाळू आहेत, ते असं मागणार नाहीत। हा आणि हे ऐकल्यानंतर श्री कृष्ण आणि बलराम जातात आणि काही क्षणातच ही मोहीम फत्ते करून येतात। यमराजांकडनं ती गुरूंची मृत्युमुखी पडलेली मुलं परत आहेत अशी ते जिवंत घेऊन येतात। आणि मग आता वेळ येते आश्रम सांदीपुनी मुनींचा आश्रम सोडून परत घरी जायचे, तर सांदीपुनी मुनी म्हणतात तुम्ही तर भगवंत आहात, तुम्हाला मी काय आशीर्वाद देणार, खर तरी देखील मी गुरु आहे, मी गुरु आहे आणि शिष्याचं कल्याण चिंतन हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळं मी तुम्हाला आशीर्वाद देतो, हे श्री कृष्ण मी तुला आशीर्वाद देतो। आणि ऐका त्यांनी काय आशीर्वाद दिला, त्यांनी श्री कृष्णांना हा आशीर्वाद दिला की हे श्री कृष्ण तू जे काही बोलशील, तू जे काही सांगशील ते सदैव चिरकाल सत्य राहील आणि वेद ज्याप्रमाणे आहेत, वेद हे ज्याप्रमाणे ज्यांना सुरुवात देखील नाही आणि ज्यांना अंत देखील नाही असे जे सनातन हे ज्ञान आहे, त्याच प्रकारे हे श्रीकृष्णा तुझ्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा सदैव चिरकाल राहील, ते सनातन राहतील आणि त्याची ख्याती प्रत्येक युगा युगा मध्ये राहील। आणि त्यामुळं प्रभुपाद लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वी सांगितलेली भगवद्गीता जी आहे ती आज पण आणि ह्याच्यापुढे येणाऱ्या अनंत काळाकरता सदैव तेवढीच शक्तिमान राहील। का? कारण त्यांच्या गुरूंचा त्यांना हा आशीर्वाद आहे। पहा भगवंतांना आशीर्वादाची काय आवश्यकता हो, खर ते देखील त्यांच्या उदाहरणाद्वारे दाखवून देतायत की गुरूंचा आशीर्वाद असेल तर ही भगवद्गीता देखील जी मी 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाला सांगत असताना भगवंत सांगतात की हीच भगवद्गीता मी कोट्यावधी वर्षापूर्वी सूर्यदेवाला देखील सांगितली, ती त्यावेळेलापासून आजपर्यंत तेवढीच शक्तिमान आहे। आणि प्रभुपाद सांगतात म्हणून ही भगवद्गीता ज्यांच्या संपर्कात येती किंवा जे या भगवद्गीतेच्या संपर्कात येतात आणि जे त्याचं अध्ययन करतात लगेचच ते आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करू लागतात। प्रभुपाद म्हणायचे या ग्रंथांची ताकद किती आहे जो कोणी वाचेल त्याला हे कळेलच, या ग्रंथामधील एक वाक्य एक शब्द जरी आपण आचरणात आणला तर आपण या जन्म मृत्यूच्या सागरातून निघून भगवतधामात परत जाऊ। आणि प्रभुपाद हे सांगताना म्हणायचे, हे ग्रंथ एवढे शुद्ध आहेत की एखाद्या व्यक्तीने जर का ह्याला हात जरी लावला तरी त्याची भक्ती सुरू झाली. आणि म्हणून भक्त चतुर असतात. ग्रंथ वितरण करत असताना ते म्हणतात, घ्या घ्या, घेतली नाही तरी चालेल, हातात घेऊन बघा. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती हा ग्रंथ हातात घेतो, हा या व्यक्तीची भक्ती सुरू झाली. तर ही या ग्रंथांची ताकद आहे. त्यामुळं भगवंत इथं सांगतायत की गुरूंना प्रसन्न करणं ही आपल्या आध्यात्मिक जगामध्ये जाण्याकरता गुरु किल्ली आहे. आणि इथं ज्या वेळेला भगवंत सांगतात की मोठे मोठे तर्कवादी विद्वान महर्षीगण त्यांना समजू शकत नाहीत, मग कोण समजू शकतं हो? जो कोणी साध्या हृदयाचा आहे. साध हृदय म्हणजे काय? साध हृदय म्हणजे आता नक्कीच आपली सगळ्यांची हृदय एकच तत्वांनी किंवा त्याच सगळ्या मांस रक्त यांनी बनलेत. खरं साध हृदय म्हणजे भावना. प्रभुपाद म्हटलेत, कृष्ण भावना त्या सर्व लोकांकरता सोपी आहे जे साधे आणि सोपे आहेत, आणि त्या सर्वांकरता क्लिष्ट आहेत जे स्वभावाने क्लिष्ट स्वभावाचे आहेत. तर ज्या वेळेला श्री चैतन्य महाप्रभू जे स्वयं श्री कृष्ण आहेत, हे दक्षिण भारताच्या यात्रेला गेले होते, त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये ते श्रीरंगम मंदिराच्या इथं पोहोचले. श्रीरंगम किंवा दक्षिण भारत, जर का आज देखील आपण दक्षिण भारतामध्ये गेलो तर तिथं आपल्याला पांडित्य काय आहे ह्याचं दर्शन होईल. श्री संप्रदाय, त्याच्यानंतर आज देखील मध्वाचार्यांपासून आलेले परंपरा उडपी इथं आहे. तर हे सर्व ठिकाणी आपल्याला श्रीरंगम इथं पाहायला मिळेल की किती हुशार विद्वान लोक, पंडित लोक आहेत. आणि ज्या वेळेला दक्षिण भारतामधले हे पंडित एकत्र येऊन एक सुरात एका लयामध्ये वेदांमधले शास्त्रांमधले श्लोक म्हणू लागतात ना, त्यावेळेला अंगावरती केस उभे राहतात. एवढं यांच्याकडे ही शुद्धता, विद्वत्ता, ज्ञान आणि या शास्त्रांवरती यांची पकड असते. किंवा उत्तर भारतामध्ये जाल तर तिथल्या लोकांची आडनावं असतात त्रिवेदी, चतुर्वेदी. म्हणजे कोण? चतुर्वेदी म्हणजे ज्यांनी चारी वेद कंठस्थ केलेले आहेत, त्रिवेदी म्हणजे जे तीन वेदांमध्ये बॉस आहेत असे. तर भगवंत म्हणतात, काही आवश्यक नाही आहेत की ही लोक मला जाणू शकतील. तर दक्षिण भारतात जी अनेक अशीच लोक आज देखील आहेत आणि त्यावेळी देखील होते, ज्यावेळेला महाप्रभू श्रीरंगमच्या मंदिराच्या इथं पोहोचले आणि श्रीरंगम मंदिराच्या दर्शनाला जात असताना सर्व बाजूंनी हे मंत्रोच्चार श्लोक पंडितांच्या मुखातून येत होते. आणि या सर्व गर्दीमध्ये रस्त्याच्या कडेला एक अतिशय साधा बाह्यरूपी पाहता गरीब ब्राह्मण बसला होता. हा ब्राह्मण जो होता, त्याचे वस्त्र फाटलेले, शारीरिक दृष्ट्या पाहायला गेला तर अनेक दिवस उपाशी होता, कुठल्याही दृष्टीने त्याच्या शरीरावरती काहीही तेज नव्हतं. आणि हा ब्राह्मण काहीतरी वाचत होता आणि वाचत वाचत असताना कंटिन्युअसली सातत्याने ह्याच्या डोळ्यातनं काहीतरी डोळ्यातून अश्रू येत होते आणि ते अश्रू त्या पुस्तकावरती पडून ते पुस्तक पण भिजलं होतं. महाप्रभू चैतन्य महाप्रभू या ब्राह्मणाच्या इथं गेले आणि ते म्हटले की तू काय वाचतोयस, आणि हे वाचत असताना तू का रडतोयस, मला सांग. त्यावेळेला हा ब्राह्मण म्हटला की मी अशिक्षित आहे, मला वाचता येत नाहीये, तरी देखील माझे जे गुरु आहेत ज्यांनी माझ्यावरती कृपा करून मला दीक्षा दिली आहे, मला आश्रय दिलाय त्यांच्या चरणाशी, त्यांनी मला एकच आज्ञा दिली आहे की रोज न चुकता भगवद्गीतेचे पठन कर. आणि माझ्या गुरूंची आज्ञा माझ्याकरता जीव की प्राण आहे, त्यामुळे मी त्यांची आज्ञा पालन करायचा प्रयत्न करतोय आणि मला वाचता येत नसताना देखील ही भगवद्गीता मी वाचायचा प्रयत्न करतोय. आणि मी असं देखील ऐकलं की हे ब्राह्मण ही भगवद्गीता उलटी धरून वाचत होते, म्हणजे त्यांना बरोबर उलट पण कळत नव्हतं. महाप्रभू म्हटले, मग तू रडतोयस का, तुझ्या डोळ्यातनं हे अश्रू का येत आहेत? तर हे ब्राह्मण म्हटले, पहा हे मला वाचता येत नाहीये, हे मला कळत नाहीये. खरं ज्या वेळेला मी भगवद्गीता हातात घेतो आणि भगवद्गीतेवरील हे चित्र पाहतो की श्री कृष्ण हे आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी त्यांचे सारथी बनलेले आहेत, पार्थ सारथी, ते पाहिल्यानंतर मला राहवत नाही की भगवंत आपल्या भक्तासाठी काय काय करतात. भगवंतांचं एक नाव आहे भक्त सखा किंवा भक्त वत्सल. भगवंतांचं नाव आहे भक्त वत्सल की भगवंत आपल्या भक्तासाठी काहीही करतील. त्यांनी वचन घेतलं होतं की कुरुक्षेत्रच्या युद्धामध्ये ते शस्त्र घेणार नाहीत. खरं ज्या वेळेला भगवंतांनी पाहिलं की भीष्म हे अर्जुनाला आता संपवणार, त्यावेळेला भगवंतांनी हातामध्ये शस्त्र घेऊन भीष्मांच्या अंगावरती धावून गेले. हे भक्त वत्सल की त्यांनी स्वतः दिलेलं वचन देखील ते मोडतात आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता. आणि इथं पहा की भगवंत आपल्या भक्ताचा सारथी बनतात, म्हणजे ड्रायव्हर बनतात. ड्रायव्हर हे काही खूप मोठं पद नाहीये, खूप त्याला मान सन्मान असतो असा नाहीये, कुठंच नाहीये. तर भगवंत ड्रायव्हर बनतात आणि युद्धामध्ये सारथी बनणं म्हणजे काय? युद्धामध्ये वेळ नसतो, युद्ध सुरू असताना चारी दिशेनं आक्रमण होत असतं आणि आक्रमण होत असताना योद्ध्याला चारी दिशेला पाहत युद्ध करायला लागतं. आणि त्यावेळेला जर का सारथ्याशी ते बोलू शकत नाहीत की उजवीकडे ने, डावीकडे ने, सरळ ने, थांब, हे सांगू शकत नाही, तेवढा पण वेळ नसतो, त्यावेळेला योद्धा पुढच्या आपल्या बसलेल्या सारथ्याशी पायानं संवाद साधतो. म्हणजे योद्धा सारथ्याला लाथा मारतो, रथ थांबवायचा असेल तर पाठीवरती लाथ थांबव, रथ उजवीकडे न्यायचा असेल तर उजव्या बाजूनी लाथ, डावीकडे न्यायचा असेल तर डाव्या बाजूनी लाथ. पहा, तर हे ब्राह्मण सांगतायत की श्री कृष्ण आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी सारथी बनले. हे ज्या वेळेला चित्र मी पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागतात आणि मी ते थांबवू शकत नाहीत की भगवंत किती किती कृपाळू आहेत. आणि हे ब्राह्मण पुढे म्हणाले, हेच भगवंत आज माझ्या समोर उभे आहेत. या ब्राह्मणांनी ओळखलं की श्री कृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. या ब्राह्मणांनी ओळखलं की हेच भगवद्गीतेमधील श्री कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, हेच चैतन्य महाप्रभू म्हणून आज माझ्या समोर उभे आहेत. आणि महाप्रभू त्यावेळेला म्हटले, होय, तू तुझ्या गुरूंना पूर्ण प्रसन्न केलेला आहेस आणि तुझ्यावरती भगवंत पूर्ण प्रसन्न आहेत, तुझं जीवन यशस्वी आहे. तर ही आहे पात्रता भगवद्गीता किंवा भगवंतांना समजण्याकरता. आणि आपण साधक जे भगवंत यांना जाणण्याचा प्रयत्न करतोय, त्यांनी सर्वात प्रमुख गोष्टीचा त्याग जो आपण केला पाहिजे तो म्हणजे अध्यात्मामध्ये आळस. आणि गुरुवर्य देखील हेच सांगतात, अध्यात्मामध्ये सर्वात मोठा शत्रू कुठला असेल तर आळस. कृष्ण भावना आणि आळस हे एकत्र जाऊ शकत नाहीत. एकतर आपल्याला आळसाला स्वीकारलं पाहिजे, पाहिजे म्हणजे मी तरी स्वीकारलंच आहे, नाहीतर मग त्याला त्याग करून कृष्ण भावनेला स्वीकारलं पाहिजे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एक सुंदर गोष्ट सांगतात यासाठी. एकदा दोन महाआळशी लोक असतात, काय त्यांच्या आळसाचं वर्णन करावं. छान, भगवद्गीतेचे 700 श्लोक आणि भागवतमचे 18,000 श्लोक कमी पडतील त्यांच्या आळसाचं वर्णन करण्याकरता. म्हणजे एवढे श्लोक लिहिले तरी ते त्यांचा आळस सांगता येणार नाही, एवढे आळशी. त्यांचं काम एकच, खायचं आणि झोपायचं. आणि एवढी त्यांना झोप प्रिय असती की ते डोळे पण उघडायचे कष्ट घेत नसतात. एकदा होतं असं की ज्या घरामध्ये हे दोघंही ठम्म लोक लोळत असतात, झोपलेले असतात, त्या घराला आग लागते. आग लागली आहे, हळूहळू घरातलं तापमान वाढायला लागलंय. एकाला चटके बसतात, हा एकाला चटके बसतात आणि एक जण दुसऱ्याला धक्का मारतो डोळे न उघडता. शेजारी शेजारी झोपले असतात, डोळे न उघडता पहिला आळशी दुसऱ्या आळशाला धक्का मारतो आणि म्हणतो, अरे ए काळू, हा पाब. हा पहिला आळशी दुसऱ्याला म्हणतोय, पाब म्हणजे काय? पाब म्हणजे पाठ भासती आहे. एवढे आळशी असतात की त्यांना पूर्ण वाक्य बोलण्याची पण इच्छा नसते. पाप पाठ जळ भासती आहे. तो दुसरा काहीही उत्तर देत नाही, डोळे पण उघडत नाही, तो पण तसाच शांत बसतो. थोड्या वेळाने ती आग अजून रखरखत पेटती आणि अजून चटके बसायला लागतात. ह्या दुसरा त्यावेळेला त्याला तो दुसरा पहिल्याला धक्का मारतो आणि म्हणतो, हा बास बाजूला सरक. हा पाठ भासतीये ना पाब, तर बास बाजूला सरक. तरी पण दोघंही डोळे उघडत नाहीत, हलत नाहीत, तसेच असतात. थोड्या वेळाने आगेचा लपटा एवढा वाढतो की या दोघांना वाटतं की दुपारचे 12 वाजले म्हणून सूर्याचे चटके बसत असतील. उठत नाहीत दोघं. थोड्या वेळाने अख्खं जळतं, घर कोसळतं आणि दोघांचा कोळसा होतो आणि दोघंही मरून जातात. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की साधक हे आश्रम मध्ये राहतात, ब्रह्मचारी हे गुरूंच्या सानिध्यामध्ये ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहतात आणि गृहस्थ हे गुरु आणि भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार घरात राहतात आणि त्या घराला गृहस्थ आश्रम म्हणतात. आश्रम म्हणजे ते ठिकाण जिथं गुरु आणि भगवंतांच्या शिकवणींना प्राधान्य आहे, जिथं इंद्रिय तृप्ती आणि आळस यांना दुय्यम स्थान आहे हे आश्रम. तर अनेकदा आपल्यासारखे, मी म्हणणार नाही माझ्यासारखे साधक, जे ह्या आश्रमांमध्ये आपण राहतो जिथं गुरूंचे तत्व आणि भगवंत असतात, तिथं आपण हे अध्यात्माची साधना करण्यामध्ये हे पाभ हा किंवा बास असं करतो. त्यामध्ये जे 4 नियमांचे पालन असेल किंवा 16 माळांचा जप असेल, रोजचं भगवद्गीता भागवतमचं अध्ययन असेल, हे आपण करण्यामध्ये आळस करतो. सेवा दिल्या असतील तर सेवा करण्यामध्ये आपण समजतो किती सेवा, दुसरं कोणी नाही का की सारख्या सारख्या या सेवा आम्हालाच द्यायच्या. कधी कधी असं होतं रूपविलास प्रभूंचा फोन आल्यानंतर धसकीच भरते, काय तर आता सेवा असणार, हा काहीतरी आता परत कामाला लागणार. तर नक्की आहे, कारण आपण योग्य भावनेमध्ये, योग्य संघामध्ये आणि योग्य प्रकारे हे अध्यात्म न समजल्यामुळं अध्यात्मामध्ये असताना देखील असे अनेक गोष्टी घडतात एका साधकाच्या जीवनात. म्हणून आपण साधकांनी हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की आश्रम म्हणजे ते ठिकाण जिथं भगवंतांच्या शिकवणी आणि भगवंतांच्या इच्छेंना प्राधान्य, तिथं आपल्या इच्छा दुय्यम, आणि सदैव आपण साधक म्हणून हा संघर्ष सदैव करत राहिलं पाहिजे की भगवंतांच्या आवडती गोष्ट स्वीकारणं आणि आपल्या आवडती गोष्ट जी भगवंतांच्या इच्छेशी सहमत नाही त्याला डावलणं. आणि जर का आपण हे करू शकू तर या आत असलेल्या असंख्य अतिरिक्यांवरती विजय प्राप्त करू शकू. अतिरिक्यांवरती विजय प्राप्त करणं बाह्य दृष्ट्या खूप सोपं आहे. खरं आतमध्ये असलेले अतिरेकी आणि अडचण काय आहे, या अतिरेकी आपल्याला आपले प्रिय मित्र वाटतात, हीच अडचण आहे. तर हे अतिरेकी जे आपले मित्र रूपामध्ये आहेत त्यांच्याकरता त्यांच्यावर विजय प्राप्त करायचा असेल तर एकमेव गोष्ट आहे, गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन. आणि हे आपण करू तर गुरु प्रसन्न होतील, गुरु प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होतील, आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर जाऊ देवाची या गावा आणि भगवंतांच्या गोलोक वृंदावनामध्ये आपण त्यांच्या सानिध्यात त्यांच्या सेवेमध्ये सदैव आपण संलग्न होऊ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की हरे कृष्णा.